आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जागतिक अशांतता अस्थिरतेच्या काळात योग शांततेच्या मार्गाची वाट दाखवत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। देशासह राज्यात 11वा जागतिक योग दिन विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा। संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं सासवडच्या दिशेनं प्रस्थान आणि मुख्यमंत्री चषक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेचं नागपुरात उद्घाटन। आता सविस्तर बातम्या। जागतिक पातळीवर विविध देशांमधला वाढता तणाव अशांतता आणि अस्थिरतेचं वातावरण असताना योग हा शांततेच्या मार्गाची वाट दाखवत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। 11व्या जागतिक योग दिनानिमित्त विशाखापट्टणम इथं आयोजित समारोहाचं नेतृत्व करत त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते। पंतप्रधानांनी जागतिक समुदायाला मानवतेसाठी योगाभ्यासाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं, जेणेकरून अंतर्गत शांतता हे जगाचं धोरण होईल। योग हा वैयक्तिक सरावाचा भाग राहिला नसून तो जागतिक सहभागाचं माध्यम म्हणून उदयाला आला आहे, असं सांगून ते म्हणाले,
योग से हमें शांति की दिशा मिलती है। मैं विश्व समुदाय से आज के इस महत्वपूर्ण अवसर पर एक आग्रह करूंगा, लेट दिस योगा डे मार्क द बिगिनिंग ऑफ योगा फॉर ह्यूमैनिटी 2.0 वेयर इनर पीस बिकम्स ग्लोबल पॉलिसी।
आधुनिक संशोधनाच्या माध्यमातून योग विज्ञानाला जागतिक स्तरावर बळ मिळण्यासाठी देशाचे प्रयत्न त्यांनी अधोरेखित केले। देशातल्या प्रमुख वैद्यकीय संस्था योग संशोधनामध्ये सक्रिय असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। याचा उद्देश समकालीन निदान उपचारांमध्ये योगची समर्पकता प्रस्थापित करणं असा असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले,
योगची वैज्ञानिकता को आधुनिक चिकित्सा पद्धती में स्थान मिले, ये हमारा प्रयास है। हम देश के मेडिकल और रिसर्च इंस्टीट्यूशंस में योगा के क्षेत्र में एविडेंस बेस्ड थेरेपी को भी प्रोत्साहित कर रहे हैं। इस दिशा में दिल्ली के एम्स की रिसर्च में सामने आया है कि योग की कार्डियक और न्यूरोलॉजी डिसऑर्डर्स के उपचार और विमेन हेल्थ और मेंटल वेलबींग में अहम भूमिका है।
या वर्षाच्या योग दिनाची संकल्पना एक पृथ्वी एक आरोग्य अशी होती। योगाभ्यास वर्तमान आणि भावी पिढ्यांचं सुखद भविष्य सुनिश्चित करण्यासाठी संपूर्ण जग एकत्रित आल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले। विशाखापट्टणम इथल्या मुख्य कार्यक्रमात 272,000 लोकांनी सहभाग घेतला। भक्ती आणि योग यांच्या माध्यमातून आरोग्यदायी समाजाची निर्मिती व्हावी यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं। जागतिक योग दिनाच्या निमित्तानं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी आणि श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्याद्वारे आयोजित वारकरी भक्तियोग कार्यक्रमात ते काल बोलत होते। संयुक्त राष्ट्रांच्या इतिहासात सर्व देशांनी पाठिंबा दिलेला योग दिनाचा एकमात्र प्रस्ताव असल्याचं सांगून मुख्यमंत्री यावेळी म्हणाले,
प्राचीन संस्कृती आहे, जी आपली जीवन पद्धती आहे, ती योगविद्या, ती योग आणि आसनं ही जगभरात पोहोचवण्याचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि आज जगाच्या सर्व देशांमध्ये योग दिवसाच्या निमित्ताने योग आसनाचं काम किंवा योगासन करण्याचा प्रयत्न त्या त्या ठिकाणचे लोक करत आहेत।
11व्या योग दिनानिमित्त राज्यात सरकारी संस्था, संघटना तसंच सामान्य नागरिकांच्या सहभागासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांनी राजभवनामध्ये झालेल्या योग दिन सोहळ्यात सहभाग घेतला। सर्व विद्यापीठांमध्ये योगाभ्यास सुरू करण्याबाबत कुलगुरूंशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। योग दिनानिमित्त राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांचं तसंच योग सराव सत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं। सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी तसंच पोलीस अधीक्षक देखील या सरावांमध्ये सहभागी झाले होते। युनेस्कोच्या वारसास्थळ यादीत समाविष्ट असलेल्या राज्य वारसास्थळांवरही योग प्रात्यक्षिकं सादर झाली। मुंबईजवळच्या कान्हेरी लेणी, घारापुरी लेणी, बुलडाण्यातील गायमुख मंदिर, पुण्यातलं आगाखान पॅलेस, शिवनेरी किल्ला, छत्रपती संभाजीनगरमध्ये बीबी का मकबरा, अजिंठा लेण्या आणि अमरावतीमध्ये बौद्ध स्तूप इथं योग प्रात्यक्षिक झालं। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल कान्हेरी लेणी, दहिसर आणि कांदिवली इथं तर भुसावळ इथं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी योगदिन कार्यक्रमात सहभाग घेतला। पुण्यातल्या योगसत्रात नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सहभाग घेतला तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुंबईत योग बाय द बे या उपक्रमात सहभाग घेतला. अलियावर जंग राष्ट्रीय वाचा आणि श्रवण विकलांग संस्थेद्वारे योग दिव्यांगांसाठी निरोगी जीवन या सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. अंधजन मंडळ मुंबई आणि FRST फाउंडेशन यांच्याद्वारे आयोजित कार्यक्रमात योगसाधक कवटिया अमीन आणि त्यांच्या चमूनं प्रात्यक्षिक सादर केली. FRST फाउंडेशननं तयार केलेले अंधांसाठीचे अनुकूल रेनकोट यावेळी 100 अधिक लाभार्थ्यांना वाटण्यात आले. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातल्या यशवंत स्टेडियम मैदानावरील मुख्य कार्यक्रमात तर चंद्रपुरात राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी योगाभ्यासात सहभाग घेतला. सांगलीत आयोजित भक्तियोग कार्यक्रमामध्ये 5 लाखांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. बीडमध्ये योगदिंडी आपल्या दारी या अभियानाची सुरुवात झाली. सोलापुरात केंद्रीय संचार ब्युरो तसंच जिल्हा आणि पोलीस प्रशासनानं संयुक्तपणे योगदिन कार्यक्रमाचं आयोजन केलं. धाराशिवमध्ये जिल्हा प्रशासन आणि विविध संस्थांनी योगदिन साजरा केला. धुळ्यात पोलीस मैदानावर योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योग सराव करण्यात आला. तरकोल्यात डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात झालेल्या कार्यक्रमात नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. बुलढाण्यात जिल्हा कारागृह आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या सहयोगानं कारागृहात योग दिन साजरा झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ल्यातल्या सिंधुसागर जलतरण तलावात विद्यार्थ्यांनी जलतरण करत विविध योग प्रकारांचं प्रात्यक्षिक सादर केलं. तर राष्ट्रीय छात्रसेनेच्या महाराष्ट्र शाखेनं राज्यातल्या सर्व जिल्ह्यात सामूहिक योगसत्र राबवली. याशिवाय IIM मुंबई, गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, दक्षिण नौदल मुख्यालय, कोकण रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि गोवा शिपयार्ड आदी संस्थांनीही योगदिन उत्साहात साजरा केला. संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या पालख्यांचा विसावा काल पुण्यात होता. सर्वत्र चैतन्याचं वातावरण होतं. आमच्या प्रतिनिधीचा हा वृत्तांत.
परवा पुण्यात आगमन झाल्यानंतर काल दिवसभर संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा भवानीपेठेतील पालखी विठोबा मंदिरात तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा नानापेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्काम होता. काल या ठिकाणी दर्शनासाठी काही किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागल्या होत्या. दोन्ही मंदिरांच्या बाहेर भव्य असा मंडप उभारण्यात आला होता. वारकऱ्यांच्या सेवार्थ राजकीय पक्ष, सामाजिक संघटना तसंच गणेश मंडळ आणि रहिवासी संकुलांनी विविध सामाजिक उपक्रमांचं यावेळी आयोजन केलं होतं. त्यात अन्नदान, चरणसेवा आणि आरोग्यसेवा, वारी दरम्यानच्या आवश्यक वस्तूंचं वाटप तसंच योग दिनानिमित्त विविध उपक्रम देखील राबवण्यात आले. त्याचप्रमाणे योग दिनाचा संदेश देणाऱ्या मोठ्या प्रमाणात गांधी टोप्या वारकऱ्यांना यावेळी वाटण्यात आल्या. पालखी सोहळ्यामुळे पुण्याच्या मध्यवस्तीला काल यात्रेचं स्वरूप आलं होतं. काही वारकऱ्यांनी कालचा 20व्याचा दिवस पर्यटनासाठी दिला होता. त्यात वारकऱ्यांनी सकाळपासूनच शनिवारवाडा, पर्वती, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि कसबा गणपती इत्यादी ठिकाणी गर्दी केली होती. काहींनी मेट्रो सफरीचाही आनंद घेतला. शहराच्या मध्यवर्ती भागासोबतच उपनगरात देखील वारीनिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले होते. या ठिकाणी मंदिरे, महानगरपालिकांच्या शाळा, रहिवासी संकुलं, मैदानं इत्यादी ठिकाणी वारकऱ्यांच्या मुक्कामाची सोय करण्यात आली होती. आता दोन्ही पालख्या हडपसर मार्गे मार्गस्थ होत असून आज माऊलींची पालखी अवघड असा दिवेघाट पार करून सासवडला तर तुकोबांची पालखी मांजरी मार्गे लोणी काळभोरच्या मुक्कामी जाईल. आकाशवाणी बातम्यांसाठी संतोष गोगले, पुणे.
कुस्तीपटूंनी राज्याला पुन्हा एकदा ऑलिम्पिक स्पर्धेत अव्वल स्थान मिळवून द्यावं अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर इथं व्यक्त केली. मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. कुस्तीपटूंना पायाभूत सुविधा, प्रशिक्षणासह आवश्यक मदत करण्यात येईल असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं. लंडनमध्ये लीड्समधल्या हेडिंग्ले इथं सुरू असलेल्या अँडरसन तेंडुलकर करंडक 5 सामन्यांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या पहिल्या डावातील 471 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडनं 3 गडी बाद 209 धावा केल्या. भारताच्या पहिल्या डावात यशस्वी जयस्वाल, कर्णधार शुभमन गिल, उपकर्णधार ऋषभ पंत यांनी शतकं झळकावली तर भारताचे उर्वरित गडी धावांची फार भर टाकू शकले नाहीत. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तर विदर्भात जोराचे वारे आणि विजांसह पाऊस पडेल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक अशांतता अस्थिरतेच्या काळात योग शांततेच्या मार्गाची वाट दाखवत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. देशासह राज्यात 11वा जागतिक योगदिन विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा. संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचं सासवडच्या दिशेनं प्रस्थान आणि मुख्यमंत्री चषक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेचं नागपुरात उद्घाटन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.